यशया अध्याय 6। उजिया राजा मरण पावला, त्या वर्षी मी प्रभूला सिंहासनावर बसलेले पाहिले। तो उंच आणि उंच चढविलेला होता आणि त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर भरून गेले होते। त्याच्या बाजूला सराफिम होते, प्रत्येकाला 6 पंख होते। दोहूंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत आणि दोहूंनी आपले पाय झाकीत आणि दोहूंनी उडे। प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे। जे कोणी घोषणा करत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले आणि मंदिर धुराने भरून गेले। तेव्हा मी म्हणालो, मला हाय हाय आहे, कारण मी आता मरणार आहे, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला परमेश्वरास सेनाधीश परमेश्वरास पाहिले आहे। मग सराफिमामधील एक माझ्याकडे उडत आला, त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता। तो त्याने एका चिमट्याने वेदीवरून उचलला होता। त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले, बघ, ह्याने तुझ्या होठांना स्पर्श केला आहे, तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापांची भरपाई झाली आहे। मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? मग मी म्हणालो, मी येथे आहे, मला पाठव। तो म्हणाला, जा आणि या लोकांस सांग, ऐका पण समजू नका, पहा पण ग्रहण करू नका। त्यांनी डोळ्याने पाहू नये किंवा कानाने ऐकू नये आणि त्यांच्या हृदयाने समजू नये आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये। म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर आणि त्यांचे कान बहिरे आणि डोळे आंधळे कर। तेव्हा मी म्हटलो, प्रभू असे किती वेळपर्यंत? त्याने उत्तर दिले, नगरे चिरडून उद्ध्वस्त आणि रहिवाशा विरहित होईपर्यंत आणि घरे लोक विरहित, जमीन उजाड वैरान होईपर्यंत आणि परमेश्वर लोकास खूप दूर घालून देईपर्यंत आणि देशात एकाएकी पण येईपर्यंत तेथे 10% जरी उरले तरी पुन्हा ते नगर नाश होईल। तरी एला किंवा अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुधा राहतो, त्यांच्या बुद्यात पवित्र बीज आहे।